हॅलो बालमित्रांनो, आज मी तुम्हाला वेदच्या स्कूलचा फर्स्ट डेची गोष्ट सांगणार आहे. आज घरात खूप गडबड चालू होती. वेदच्या स्कूलचा आज फर्स्ट डे होता ना. नवीन शाळा, नवीन मित्र, नवीन टीचर्स. वेद थोडा एक्सायटेड होता, थोडा नर्वस पण होता. त्याला आपल्या जुन्या नर्सरीची खूप आठवण येत होती. तिथले फ्रेंड्स आठवत होते, पण आता तो टॉडलर झाला होता ना. तिथले दोन फ्रेंड्स या स्कूलमध्ये पण त्याला भेटणार होते. लास्ट मंथपासून शाळेची तयारी सुरू झाली होती. न्यू युनिफॉर्म व स्कूल किट शाळेच्या अप्रूव्ड दुकानातून घेतले होते. स्कूल युनिफॉर्मचा कलर खूप छान होता. पॅन्ट थोडी मोठी होत होती, पण डॅडने वेदला सांगितले की तुझी हाईट आता वाढणार आहे ना, म्हणून वेदनी ती घेतली. स्नॅक्स, टिफिन, वॉटर बॅग्स, वेगवेगळ्या प्रकारचे शूज, म्हणजे स्पोर्ट्ससाठी, रेनी सीझनसाठी, रेग्युलरसाठी, असे पण आणून ठेवले होते. आता फक्त स्कूल चालू व्हायची होती. लास्ट वीकला सगळे मित्र एका गार्डनमध्ये भेटले होते. ते सगळे एक्साइटेड होते. आज मॉर्निंगला वेदला आपणहून जाग आली. तो खूप लवकर उठून बसला. मॉमने त्याला घड्याळ दाखवले. फक्त सकाळचे 5 वाजले होते. त्यांना 6 उठायचे होते. मग परत जबरदस्तीने थोडा वेळ तो नायराजवळ झोपला. त्याने आपल्या या छोट्या बहिणीला कानात सांगितले की आज मी स्कूलमध्ये, नायरा मी आज स्कूलमध्ये मध्ये गेल्यावर शहाण्यासाठी वाघ, हं, आल्यावर मी तुला खूप खूप गंमत सांगेन. मग एकदाचे 6 झाले. मॉमने त्याच्यासाठी ब्रेकफास्ट तयार केला. डॅडने त्याला बाथ करायला व फ्रेश करायला नेले. सगळे आटपून ब्रेकफास्ट करून न्यू युनिफॉर्म व शूज घालून वेद 7:20 रेडी होता. अजून 10 जायची होती. तेवढ्यात नायरा पण उठली. तिच्याबरोबर तो थोडा वेळ खेळला. त्याने तिला प्रेमाने कडल केले व सगळ्यांना बाय बाय करून तो डॅडबरोबर बाहेर पडला. त्याची स्कूल मागच्याच लेनमध्ये होती, म्हणून ते चालतच गेले. रस्त्यात त्याच्यासारखी खूप मुले शाळेत चालत येत होती. सगळ्यांना गुड मॉर्निंग करत करत ते स्कूलमध्ये पोचले. खरं तर वेदला थोडे रडू येत होते, पण तो शूर मुलगा आहे म्हणून तो डॅडला म्हणाला, ओके डॅडी, मी आता माझ्या क्लासमध्ये जातो, तू घरी जा व मॉमला मला पिकअप करायला पाठव. डॅडने त्याला ऑल द बेस्ट म्हटले व ते गेले. क्लासमध्ये गेल्यावर तिथे छोटे छोटे बेंचेस होते. छोटा ब्लॅकबोर्ड होता व वेगवेगळे खेळ क्लासरूममध्ये एका कॉर्नरला ठेवले होते. टीचरने लहान मुले क्लासमध्ये आल्यावर गुड मॉर्निंग करत एकेका बेंचवर बसवले. काही जण रडत होती, काही गप्प बसून होती. मग सगळ्यांना त्यांनी एक छोटा छोटा टिश्यू पेपर व त्यावर छान वेफर बिस्किट खायला दिले. मग एक छोटी प्रेयर करून खेळ सुरू झाले. थोड्या वेळाने सगळे दमले. मग परत बेंचवर बसवून सगळ्यांना आपले इंट्रोडक्शन कसे करायचे ते सांगितले. मग एक पुढे येऊन आपले फुल नेम व कुठे राहतो ते सांगू लागला. थोड्या वेळाने फर्स्ट ब्रेक झाला. तो होता स्नॅक्स टाईम. त्यात घरून आणलेला खाऊ सगळ्यांनी खाल्ला. मग थोडा वेळ गाणी म्हटली. स्कूलमधून एक राऊंड मारून आले. मग नंतर टीचरनी त्यांना कलर्स शिकवले, वेगवेगळे शेप शिकवले. वेदला सगळं येत होतं, कारण हे तो सगळे नर्सरीमध्येच शिकला होता. तो फर्स्ट डे रिव्हिजनचा डे होता. मग लंच ब्रेक झाला. लंचमध्ये गरम गरम पास्ता व सूप सगळ्यांना दिले. खूप यम्मी होते ते. मग थोडे रिलॅक्सेशन करून परत टीचरने सगळ्यांना काही चार्ट्स दिले. त्यात सगळे ॲनिमल्स होते. मग काही कार्ड्स वाटले. त्या कार्डवर ॲनिमलची पिक्चर्स होती. चार्टवरच्या ॲनिमल पिक्चरशी हातातले कार्डवरचे ॲनिमल मॅच करायचे होते. मग प्रत्येकाने आपापल्या चार्टवरच्या ॲनिमलवर ते कार्डवरचे पिक्चर मॅच करून ठेवल्यावर टीचरनी त्यांची नावे सांगितली. अशा प्रकारे अजून 2-3 प्रोजेक्ट त्यांनी हसत खेळत केले. तेवढ्यात स्कूल संपल्याची बेल झाली. मग बेंचवाईज एक मुलं क्यूमध्ये उभे राहिले व स्कूल गेटपर्यंत चालत गेले. वेदला रिसीव करायला मॉम, डॅड, नायरा तिघेही आले होते. सगळ्यांना बघून वेदला खूप आनंद झाला. गेटमधून बाहेर पडल्यावर मॉमने त्याला उचलूनच घेतले. तो पटकन खाली उतरला व म्हणाला, मॉम, मी आता मोठा झालोय. खूप खूप गंमत आली स्कूलमध्ये. मी फर्स्ट डे छान एन्जॉय केला. बाय बाय.